हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, तल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गौवरेष्ठाय च नमो, हृदय्याय निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्काय च हरित्याय च नमो, लोप्याय च लप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आखिदते च प्रखिदते च नमो, वःकिरिकेभ्यो देवानागं हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नमः, आमीवत्केभ्यः। द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित एषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभेर्मा रोमो एषाम् किञ्चनाममत, याते रुद्रशिवा तनु शिवा विश्वाः भेषशी, शिवा रुद्रस्य भेषशी तया नो मृडजीवसे, इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्, यथा न श्रमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम्। मृडानो रुद्रो तनो मयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छम् जयोश्च मनुराय जे पिता तदश्याम तव रुद्र प्रणीतौ, मानो महान्तमुत मानो अर्भकम्, मान उक्षन्तमुत मान उक्षितम्, मानो वधि पितरम् मोत मातरम् प्रिया, मानस्तनुवो रुद्ररीरिषः, मानस्तोके तनये मान आयुषि, मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः, वीरान् मानो रुद्रभामितो वदिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आराते गोघ्न ऊत पूरुषघ्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मे ते अस्तु, रक्षा च नो अदि च देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः, स्तुहि श्रुतम् गर्त सदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्, मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वनिवपन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतृवृणस्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामगवद्भस्दनुष्वमीढवस्तोकाय तनयाय मृणया, मीढुष्णम शिवतम शिवो न सुमना भव, परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदागहि, विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निवपन्तु ताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृधि।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई विमये आपल्याला सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः, ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। प्रत्येक माणसाच्या मनात कुठले कर्म करावे किंवा करू नये असे प्रश्न अनेकदा निर्माण होतात, त्याची कारणे निरनिराळी असू शकतात। मीही अशाच प्रकारची मनस्थिती घेऊन एकदा स्वामीजींकडे गेले होते। आमच्या एकत्र कुटुंबात कधी कधी छोटे छोटे वाद निर्माण होत, अशावेळी काही नातेवाईक मंडळी सुचवत एकत्र राहण्यापेक्षा वेगळे राहिलेले बरे, कोणी म्हणत भांड्याला भांडे लागायचे तरी एकत्र राहावं हे चांगलं, अशा उलटसुलट चर्चेतून मला गोंधळून जायला व्हायचं. आता काय करावे असा प्रश्न मला पडला होता. मनात हा प्रश्न घेऊनच मी स्वामीजींकडे गेले. सरांनी माझ्या मनातील गोंधळ सांगितला. तेव्हा आम्ही दोघी स्वयंपाकघरात होतो. हे सर्व ऐकून ते थोडेसे चिंतेत पडल्या. याच घरात राहावे, वेगळं नको असे त्यांना वाटत होते. तसे त्या मला म्हणालेही. स्वामींना नमस्कार करण्यासाठी मी देवघरात गेले. मागोमाग आई आल्या. स्वामीजींना नमस्कार करून मी बसले. तिथे निरंजनाताई, सुलोचनाताई अशा काही जणी बसल्या होत्या. स्वामीजी म्हणाले, हा बोल, काय म्हणतेस ते? माझे बोलण्याचे धाडसच होईना. मला इतक्या लोकांमध्ये मनातील गोष्ट सांगण्यास संकोच वाटत होता. शेवटी स्वामीच अचानक बोलू लागले, तुझ्या सासरच्या मंडळींची सेवा करणं हेच तुझे काम आहे. वेगळे राहण्याची काही आवश्यकता नाही. मी आश्चर्याने पाहू लागले. आतल्या खोलीत मी सरलाईंना कथन केलेले स्वामीजींपर्यंत कसे गेले याचा काही उलगडा होईना. मला वाटले खरोखर त्या दोघांमध्ये अद्वैत असावे. पुढे स्वामीजी म्हणाले, सेवा तर तू करते काहीस, यापुढेही कर. सेवा करण्यासाठीच तू इथे आली आहेस. हे ऐकताना आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरले. सर्वांकडे पाहत स्वामीजी बोलू लागले, साधकाने आपल्या प्रपंचातील सर्व जबाबदाऱ्या उत्साहाने आणि सेवाभावाने पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आपली साधना एका बाजूला आणि आपला प्रपंच दुसऱ्या बाजूला अशी विपरीत अवस्था होऊन जाते. पटतंय का? मी म्हणालो, हो स्वामीजी. पुन्हा स्वामीजी बोलू लागले, हे बघ, जगात अनेक लोक अनेक विचार सांगत राहतात. आपण मात्र स्वामीजींनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने जाण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा. हे सर्व ऐकून माझ्या मनाचे समाधान झाले. स्वामीजी आणि सरलाईंच्या विचारातील एक वाक्यतेने मी आश्चर्याने मनातून थक्कही झाले होते. एकदा मी आणि असे आम्ही स्वामीजींच्या घरी गेलो. स्वामीजी आतील खोलीत कॉटवर निजलेले होते. सरलाही त्यांचे पाय चेपत होत्या. खिडकीचे पडदे लावलेले होते. आम्हाला बघून स्वामीजी म्हणाले, या आत या. स्वामीजींकडे यांचे काही काम होते, त्याविषयी ते दोघे बोलले. मग यांनी विचारले, पाय चेपून देऊ का तुमचे? स्वामीजी म्हणाले, बरोबर चेपून. सरलाही तेथून उठून खाली येऊन बसल्या. त्यांनी स्वामीजींचे पाय चेपण्यास सुरुवात केली. काही मिनिटं तब्येतच गेली. स्वामीजी पुन्हा बोलू लागले, कसे काय आहेत तुझे काका? हे म्हणाले, चांगले आहेत. पुन्हा छताकडे बघत स्वामीजी म्हणाले, माझे पाय चेपतोस पण घरी आईचे पाय चेपता का? आम्ही दोघे हो चेपतो म्हणालो. स्वामींना समाधान वाटले. ते पुढे बोलू लागले, इथे स्वामीजींचे पाय चेपायला खूप जण उत्सुक असतात पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपायला विसरतात. असे नको व्हायला. पत्नीने पतीचे पाय चेपायला हवेत. उशीवरून किंचित मान वर घेत माझ्याकडे दृष्टी टाकत ते म्हणाले, काय बरोबर आहे ना? मी मानाने होकार देऊन गप्प बसले. स्वामीजी पुढे बोलू लागले, हा हे बरं आहे. नाहीतर शिकला सरकलेल्या मुली नवऱ्याचे पाय चेपायला राजी नसतात. माणसाने कधीही आपला मूळ धर्म विसरू नये. या वयातही सरलाताई माझे पाय चेपत असतात. स्वामीजी 2 मिनिटं थांबून पुढे बोलू लागले, एवढंच नाही ते स्वतः आजारी असताना सुद्धा त्यांच्या सेवेत त्यांनी खंड पडू दिला नाही. असे प्रसंग बघितल्यावर वाटते एक प्रकारे स्वामीजी आणि सरलाई यांच्यातील परस्पर प्रेमभाव आपल्या सर्वांसाठी उच्च आदर्श बनून राहिला आहे. माया अपार्टमेंट या वास्तूची आवरावरी दर 3 महिन्यांनी होत असे. त्यावेळी 30-40 साधक जमत. त्याप्रमाणे आम्ही जमलो होतो. स्वामीजी आणि आई आमची आवरावरी बघण्यास आली. 5-1 मिनिटं आमच्याशी काही बोलले. स्वामीजी आम्हाला म्हणाले, चांगलं झालंय आवरून, स्वच्छ वाटतंय. आई म्हणाल्या, सगळे आरसे लखलखीत झाले आहे. आम्हालाही ऐकून बरं वाटलं. स्वामीजी पुढे म्हणाले, आता तुम्ही दमला असाल, थोडा वेळ बसायचा. सर्वांना नमस्कार करत स्वामीजी आणि आई घरात गेले. आम्ही हातपाय धुवून केंद्रात बसलो. नंतर आम्हाला बटाटे वडे, चटणी, जिलबी असे काही पदार्थ खाण्यास दिले. केंद्रात मागील भिंतीला टेकून मी आणि राधिकाताई बसलो होतो. मी सहज दारातून स्वामीजींच्या घरात डोकावून पाहिले. स्वामीजी दरवाज्यात काठी घेऊन उभे होते. मागे सरला आई उभ्या होत्या. स्वामींनी भगवी लुंगी नेसली होती. उभयतांचे दर्शन फार विवेदनीय वाटत होते. मी राधिकाताईला हे सांगितले. तीही वाकून स्वामीजींच्या दाराकडे बघू लागली. आम्हाला दोघांना अतिशय आनंद झाला. पुढे काही दिवसांनी मी ही गोष्ट स्वामीजींना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, हा म्हणजे स्वामीजींचे आणि सरलाताईंचे नुसते दर्शन. त्यांचा एखादा शब्द कानावर आला तरी तुम्हाला आवडतो. असंच स्वामीजींवरील प्रेम वाढवलं तर आजूबाजूच्या सर्वांवरच प्रेम वाढेल. हो, असे मी म्हणाले. हे ऐकून स्वामीजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. दुपारी केंद्रात जाणे ही एक आनंदाची परवानी असे. त्यावेळी अचानक पूजनीय स्वामीजींचे आणि आईचे दर्शन मिळाल्यास आमचा आनंद गगनात मिळत नसेल. स्वामीजींचे वेगवेगळे भाव, त्यांचे विचार ऐकण्यात माझे चित्त गुंतून जायचे. एका दुपारची सुप्रसन्न वेळ मी नयातांमध्ये ध्यान मंदिरात ध्यानाला बसले. खरंच आहे, भर दुपारी ती वेळ स्वामीजींच्या दर्शनाने प्रसन्न होऊन जायची. थोड्या वेळात निरंजनाताई मला बोलवण्यास ध्यान मंदिरात आली. मी तिच्या पाठोपाठ घरात गेले. मी स्वामीजींच्या खोलीत डोकावून पाहिले. अत्यंत निरव शांतता तेथे जाणवत होती. आई आणि स्वामीजी खोलीत होते. आई स्वामीजींच्या पायाकडे बसल्या होत्या. माझी चाहूल स्वामीजींना लागली. त्यांनी बोटाने खून करून आत बोलवले. खोलीत पाऊल टाकावे की न टाकावे या संदेहात मी पडले. माझ्या तेथे जाण्याने तेथील पवित्रता आणि शांतीला माझ्या हातून धक्का लागू नये असे मला तीव्रतेने वाटत होते. मी हलकेच स्वामीजींच्या समोर बसले. स्वामीजी कॉटर बहुरलेले होते. पांढरी शुभ्र सादर त्यांनी अंगावर घेतली होती. छताकडे ते एकटक बघत होते. पाच एक मिनिटं अशीच शांततेत गेली. स्वामीजी गहन चिंतनात असावे. त्यांच्या डोळ्यात विशेष समज जाणवत होती. चेहऱ्यावर प्रगाढ शांती विसरत होती. मी अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. त्यांची मुद्रा समाधीस्थ ऋषीसारखी जाणवत होती. त्यावर हास्यही नव्हते, तसेच करुणाही नव्हती. या सर्व वातावरणाने आणि त्यांच्या अभूतपूर्व दर्शनाने मी भारावून गेले. काही क्षण हात जोडून त्यांच्याकडे पाहत होते. त्यांनी अज्ञाताचा वेध घेणारी त्यांची दृष्टी माझ्याकडे वळवली. आम्हा दोघींकडे आळीपाळीने पाहिले. आपल्या स्वतःच्या छातीकडे हात दाखवत ते उद्गारले. मी अनादि महापुरुष आहे. मी पुराण पुरुष आहे. ही वाक्य ऐकताना वाटले जणू औपनिषदिक वाक्याची आकाशवाणी होत आहे. एक औपनिषदिक महात्मा मला हे आत्मविश्वासपूर्वक सांगत आहे. आई मोठ्या प्रेमाने स्वामीजींकडे एकटक बघत होत्या. माझ्या अल्पमतीला ही त्यांनी सांगितलेली स्वतःची ओळख अनाकलनीय होती. मी स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले. नकळत त्यांना नमस्कार केला. ये आता अशी हातानेच त्यांनी खून केली. आईनाही मी नमस्कार केला. त्यांनी मला प्रसाद दिला. जाण्यासाठी मी निघाले. मागे येऊन पाहिले तर आई उभ्या होत्या. मनात आले, जर स्वामीजी अनादि महापुरुष असतील तर सरला आई या त्यांच्या आदिशक्ती आहेत. मग मी मनोमन पुन्हा एकदा नमस्कार करून तेथून बाहेर पडले. श्रीकृष्ण अर्पण मस्त
हरि हरि. हरी हरी हरी। आपले इथे येणाऱ्या एका साधकांनी मला एक नुकतंच पत्र पाठवलं, ते मला त्यांच्या दिनक्रमासाठी खूप आवडलं म्हणून मी वाचून दाखवतोय। आज मी आपणास या पत्राद्वारे माझ्या पारमार्थिक प्रयत्नाबद्दल आपल्या चरणी निवेदन करत आहे। मागे 6 महिन्यापूर्वी 15-20 दिवस अगदी झोपून होतो, तेव्हापासून जास्त प्रकर्षाने स्वतःच्या एकूण आयुष्याचा विचार केला। 1980 पासून मी स्वामीजींकडे येत आहे। ज्या तीव्रतेने साधना करायला हवी होती त्या संवेगानी केली गेली नाही हे खरे, याची मला बोच आहे। यांनी साधना केली खरं म्हणजे, पण ज्या तीव्रतेनी करायला हवी होती त्या तीव्र संवेगांनी केली नाही असं ते म्हणतात, आणि त्याची आता या वयात त्यांना बोच आहे। त्यामुळे या वयात म्हणजे तरुण वयात जे आहेत त्यांनी याच्यावरून धडा घ्यायला हरकत नाही। आयुष्यात सर्व ऐहिक सुख असताना मला एक प्रकारचे फ्रस्ट्रेशन आले होते। सुरुवातीला ह्याच कारणाकरता मी स्वामीजींकडे आलो। स्वामींनी मार्ग दाखविला, खूप प्रेम सहवास मिळाला। सर्व संसार सुरळीत झाला। शक्यतो हे कोण येथे तुम्हाला कळणार नाही अशा पद्धतीने मी काही मजकूर वगळून वाचतो बर का। मुलींची लग्ने झाली, जावई चांगले आहेत, 40 वर्ष उद्योग केला, आवश्यक तेवढा पुढील जीवनासाठी लागणारा पैसा जमेस आहे। आजारपणानंतर अधिकाधिक साधना करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी खालीलप्रमाणे दिनक्रम ठरवून कसोशीने प्रयत्न करत आहे। रोज सकाळी 4 वाजता उठतो, 4 ते 4:30 अन्निके उरकून चहा करणे, पाणी भरणे, दूध तापविणे इत्यादी, 4:30 ते 5:15 आपले प्रवचन लॅपटॉपवर ऐकणे, काही नोट्स काढणे, श्रवणाचा खूप उपयोग होतो। हे पहाटेच्या 4:30 ते 5:15 ते करतायत बर का, 5:15 ते 6:15 ध्यान, जास्तीत जास्त निर्विचार राहण्याचा प्रयत्न, केव्हा तरी भाव दाटून डोळ्यातून अश्रू येतात, काही वेळेला विचारांनी भरकटायला होते। 6:15 ते 7 चहानंतर महाराजांचे रोजचे प्रवचन, ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे 1 प्रवचन, स्वामी माधवनाथ वाङ्मय दर्शन रोज 2 पाने, भूपाळ्या इत्यादी। 7 ते 8 मोबाईलवर श्लोक भूपाळ्या प्रार्थना टेप केले आहेत ते ऐकत बाहेर सायकलिंग 40 मिनिटे, चालणे 15 मिनिटे, घरी आल्यावर पीटीचे व्यायाम, डीप्स प्राणायाम इत्यादी। 8 ते 9:30 फुले तोडणे, थोडे बागकाम, कपडे धुणे, अंघोळ, पूजा, इस्त्री इत्यादी, तोंडाने स्वतःला ऐकू येईल असे नामस्मरण। 10 ते 1:30 बँकेत जाणे, इन्व्हेस्टमेंट व्यवहार, काही घरगुती कामे इत्यादी। 1:30 ते 3:30 जेवण, शतपावली करताना शिवमहिम्न स्तोत्र। 3 ते 4 विश्रांती। 4 वाजता चहा घेऊन साधारण अर्धा तास सद्ग्रंथांचे वाचन, सध्या प्रेमस्वरूप गुरुवर चरित्राचे वाचन, पुढे अर्धा तास नामस्मरण, अर्धा तास परत ध्यान, अर्धा तास ज्ञानेश्वरीचे अर्धासकट वाचन, 50 ओव्या, अर्धा तास गीता दर्शन क्रमशः वाचन, दासबोधातील रोज 10 ओव्या लिहिणे, साधारण 8 पर्यंत असा वेळ जातो, 4 ते 8 वर का, 8 वाजता जेवण, नंतर शतपावली करताना रामरक्षा मारुती स्तोत्र इत्यादी पठण, 8:30 ते 10 टीव्ही पाहणे, एखादी सिरियल, राजकीय चर्चा, बातम्या, स्पोर्ट्स, 10 वाजता झोपतो असा दिनक्रम शक्यतो करण्याचा प्रयत्न करतो, केव्हा तरी राहून जाते। आपल्या चरणांशी विनंती की हे सर्व शेवटपर्यंत सुरळीत घडत जावो। रोजचा हा दिनक्रम असताना साधनेत आपली प्रगती कशी होईल हा विचार आणि अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करतो। आपल्या बोलण्याचा वागण्याचा दुसऱ्याला त्रास होणार नाही ना याबद्दल काळजी घेतो। आपल्यातील अवगुण कमी करण्याचा प्रयत्न करतो। पूर्वी मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की खूप राग यायचा, तो आता कमी होत आहे। एखाद्या मनाला न पटणाऱ्या गोष्टीलाही दुसरी बाजू असू शकते। अशा अनेक गोष्टींकडे तटस्थतेने पाहण्याचा प्रयत्न करतो। मोठ्या स्वामीजींच्या व आपल्या प्रवचनाच्या कॅसेट ऐकण्याचा खूप उपयोग होतो। या गोष्टी करत असताना एक गोष्ट सातत्याने मनात येते की केव्हा मरण येईल सांगता येत नाही। उरलेला काळ आत्मदर्शनापर्यंत जाण्यास अपुरा आहे, या गतीने पल्ला गाठता येईल का? येईल असं मी सांगेन, या गतीने पल्ला नक्की गाठता येईल। ट्रॅफिकमुळे रात्री केंद्रात पूर्वीसारखे नियमित येता येत नाही। पुढच्या वयाच्या लोकांना लाईटचा जो ग्लेअर येतो त्याचा खरंच त्रास होतो। तसंच खरंच रहदारी खूप वाढलेली आहे, आत्मविश्वास कमी झालेला असतो, पण घरी बसल्या बसल्या प्रवचने ऐकायला मिळतात। माझ्यापेक्षा पत्नीची पारमार्थिक प्रगती बरीच आहे, तिच्या सहवासामुळेच मी थोडी बहुत प्रगती करू शकलो आहे। तिचे खूप मार्गदर्शन मला मिळते। तुमच्यावर एकूण केंद्राची व संप्रदायाची फार मोठी जबाबदारी आहे। खरंच तुम्ही हे कसे निभावता? आपलेही वय 60 पुढे आहे, वरचेवर घशाचा त्रास होतो, सर्वांना सांभाळणे फार कठीण आहे। मला आपले शरीर हळूहळू थकत चालले आहे हे जाणवते। दुखण्यामुळे पूर्वीसारख्या हालचाली होत नाहीत, पूर्वीसारखे आम्हाला मोकळेपणी तुम्हाला भेटता येत नाही। पूर्वी आपण एकत्र किती भेटत असू, पूर्वीच्या अनेक आठवणी अजून ताज्या आहेत। काही प्रासंगिक कार्यक्रमांना केंद्रात येतो, रविवार गुरुवार नियमित येतो, व्यायाम करून आल्याने खाली बसतो। खाली पाहायला जाऊ नका कोणी। तुमचा अधिक वेळ घेत नाही हे अगदी सहज पत्र लिहिले आहे। मला या पत्रातला प्रामाणिकपणा आणि दिनक्रम त्यांनी जो दिला आहे तो सगळ्यांना सांगावासा वाटला। आपल्या रिटायरमेंटच्या जीवनामध्ये आपल्या एकूण दिवसाचा वेच कसा करावा, साधक कसा करतात आणि किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतात हे सर्वांना समजावं म्हणून केवळ मी हे वाचून दाखवलं। अजून एक पत्र मी वाचून दाखवतो, हे तरुण मुलाचं आहे। हा मुलगा परदेशात असतो। मार्च 2016 सालापासून मी केंद्रापासून व आपल्यापासून दूर राहत आहे। तुमच्यापासून दूर राहण्याचा हा काळ अतिशय खडतर असाच आहे, परंतु या काळाचा साधनेसाठी पुरेपूर उपयोग करून घेण्याचा मी कसोशीने आपणापासूनच मिळालेल्या अंतःप्रेरणेने प्रयत्न करीत आहे। या काळात आपल्याशी संवाद साधण्याचा, साधना करून आपला सहवास मिळवण्याचा प्रयत्न करत असतो। साधनेच्या दृष्टीने मी काय प्रयत्न करत आहे, माझ्यामध्ये काही सुधारणा घडत आहेत का इत्यादी बाबींचा विचार करत असताना आपल्यापाशी हे हृदगत व्यक्त करावे अशी फारा दिवसांपासूनची इच्छा होती। त्यानिमित्ताने हा माझा केवळ बालहट्ट समजून याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, तसेच काही विचारदोष आढळल्यास मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी प्रार्थना। मिळालेल्या एकांतवासात मी स्वतःला निहाळण्याचा त्रयस्थपणे बघण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे माझ्या ठिकाणी असलेल्या अवगुणांचा पत्ता लागत आहे। एकांतवास मला अधिकाधिक आवडू लागत आहे। लोकांशी संवाद आपोआपच कमी झालेला आहे, परिस्थितीजन्य व प्रयत्नपूर्वक देखील। एकांतात मिळणाऱ्या शांततेत समाधानता वाटत आहे। या एकांताने अजून तरी माझ्यावर आक्रमण केलेले नाही, ह्या एकांताचा अजून तरी उद्विग्नपणा आलेला नाही। जीवनात धावपळ नसावी व असेच शांततामय जीवन कंठावे अशी भावना येते। कदाचित ही भावना एक प्रकारे सूक्ष्मतः देहभावाधिष्ठित तर नाही ना अशी शंका येते। भगवंत ज्या परिस्थितीत ठेवतील ती स्वागतार्ह असावी असे वाटते। यम नियम ध्यान आसन प्राणायाम यावर ऐकलेल्या प्रवचनांचे स्मरण झाले। व्यायाम न करणारी व्यक्ती ध्यान करू शकत नाही या आपण सांगितलेल्या वाक्याचे सतत स्मरण असायचे, त्यानुसार व्यायामाला सुरुवात केली। आता ध्यानाच्या सलग दीर्घकाळ बैठकीत मला काही त्रास न होता बसता येते हा फरक जाणवला। ध्यानाच्या सलग बैठका शक्य झाल्या, नित्य ध्यानाची वेळ वाढवता आली। घर ते कामाचे ठिकाण यातील प्रवासाचा वेळ कमी असल्याने तो या ठिकाणी वळवता येतो। बाहेर फार कुठे जाण्याची साईट सीईंग करण्याची प्रेरणा कधीच झाली नाही व मी मुद्दाम गेलो देखील नाही। बरेचदा शनिवार रविवार दोन दिवस घरातून बाहेर पडत नाही। ध्यान खूप करावे असे वाटत राहते। केंद्राच्या वेबसाईटवर असलेल्या प्रवचनांचे श्रवण घडत आहे। आपण समोर बसून प्रवचन करत आहात असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करतो। बरेचदा कर्म करत असताना याचं स्वामीजींना काय वाटेल असा विचार मनामध्ये प्रथम येतो। हातून घडत असलेले कर्म संपल्यावर बऱ्याचदा ते जाणीवपूर्वक भगवंताला अर्पण करायचे विस्मरण होते, आपल्या आठवणीने कासावीस व्हायला होतं। घरातल्या खिडकीत उभे राहून आपण व सौ मधुरा मावशी येत आहेत अशी भावना होते आणि व्याकुळता येते। व्यवहारात संसारात गोष्टी तारतम्याने घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु प्रत्येक वेळी सर्वांची मने सांभाळता येत नाहीत याचा प्रत्यय येतो। बऱ्याचदा या गोष्टींमुळे उद्वेग येतो। खरंच आहे, आपल्या आईचं एक म्हणणं असतं, आपल्या बायकोचं दुसरं म्हणणं असतं। असा संसार आणि व्यवहार ही मोठी चमत्कारिक गोष्ट आहे। खरी घटना ताजी असल्यास मनातून तो विचार पटकन झटकून टाकता येत नाही। यावर उपाय म्हणून तुम्हाला भगवंताला शरण जाण्याचा प्रयत्न करतो व जे होईल ते भगवंताच्या इच्छेनेच होईल असा भाव राखण्याचा प्रयत्न करतो। श्री रामनवमीच्या दिवसाचा प्रसंग आहे। मला रामविजय ग्रंथाचं आपल्याकडून श्रवण घडण्याचं भाग्य नव्हतं, परंतु संध्याकाळी श्री रामरक्षा स्तोत्राचा आधार घेऊन मी रामचंद्रांचं स्मरण केलं। माता रामो मत्पिता रामचंद्रहा स्वामी रामो मत्सखा रामचंद्रहा या श्लोकांनी आता प्रभूशिवाय कुणीच नाही या भावातच राहण्याचा प्रयत्न केला आणि प्रभूंचा सहवास तत्क्षणी घडत आहे असे वाटले. गुरुपौर्णिमेच्या काळात तुमचे रूप गुरुपूजनाच्या वेळी केंद्रात अनुभवणारे प्रसन्न पवित्र वातावरण याची राहून राहून आठवण येत होती. तुमची माझ्यावर कृपा आहे हे मला माहीत आहे आणि त्याची प्रचिती देखील येते. मी सद्यकालात एकटा असलो तरी सावधपूर्वक राहण्याचा आणि साधना प्रेमभावाने जपण्याचा प्रयत्न करत आहे. फार क्वचित प्रसंगी ध्यानाला बसण्याचे वेळी अनुग्रहाचे श्लोक म्हणत असताना माझे मन चिदाकाशात आपोआप स्थिर झाले, विचार आधीच शमले होते आणि ध्यान जमवायला विशेष काहीच करावं लागलं नाही. काही प्रयत्न न करताही ध्यान फार छान झालं हे पुन्हा आपल्याच कृपेने घडलं. एकांतवासाचा पुरेपूर लाभ करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जीवन कायम शांततेने भरून जावं असं वाटतं. जीवनामध्ये धावपळ व्यग्रता लोकांचा संग नसावा असे वाटते. भगवंतांनी दिलेली प्राप्त परिस्थिती ही परमार्थाचे अधिकाधिक उन्नयन घडावं यासाठी आहे हा विचार अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण प्रतिपादित करत असलेला आदर्श उत्तुंग जीवन जगता यावं असं तसं आचरण घडावं अशी मनापासून इच्छा आहे. जीवनात परमार्थाच्या दृष्टीने सावधानतेचा संयमनाचा अधिकाधिक अंतर्भाव व्हावा ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. तुमच्या स्मरणात असताना खालील ओळी सहजच लिहिण्याची इच्छा झाली त्या आपल्या चरणी समर्पित करतो आहे आणि थांबतो. कर मन प्रसन्न हे प्रसन्न दे आशीर्वचन हृदय दे भरू तुझा स्मृती स्तव जव ज्योतीत अगणित प्रकाश कण तव राहो मनी तुझा स्मृतींचे कस्तुर कण उगवत आनंद लहरी या स्मृतींमधून कर मन प्रसन्न दे आशीर्वचन असं यांनी लिहिलेलं आहे. थोड्या दिवसांकरता म्हणून परदेशात गेलेला पण त्याचा कार्यकाळ वाढत वाढत अजून तो इथं येऊ शकलेला नाहीये. त्यांनी त्याचे भाव व्यक्त केले तेही मला खूप आवडले आणि याच्यावर फार बोललं नाही तरी देखील हे प्रत्येकाला अंतर्मुख करतील असं लक्षात आलं म्हणून मी हे वाचून दाखवले. ये शिल्पा अभंग म्हणणं
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. नींद सरता प्रातः काळी हस्त जोडुनि आपुले प्रार्थुने हृदयात भाविली ती शुभंकर पाहुले ती शुभंकर पाहुले पाहता मूर्ती उभीती कमलवदने हासली नेत्रद्वयीची दिव्य दृष्टी अंतरी सामावली अंतरी सामावली चित्त हे निस्तब्ध होनी श्वास परतुनी थांबने नीलवाणी सावया शांतीस ल्याले प्रार्थनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले झळकली वसनांसवेती झोकगंधित भावली त्यासवे सुखवाणी वृत्ती गगनमंडली राहिली गगनमंडली राहिली मोद निर्मळ भरुनी थेला सुख निरंतर संचले मोद निर्मळ भरुनी थेला सुख निरंतर संचले सेविता मकरंद केवळ राहिले प्रार्थनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले नींद सरता प्रात काळी हस्त जोडुने आपले प्रार्थनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले प्रार्थनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले
सद्गुरूंची मानस पूजा कोणत्या वेळी करणे जास्त चांगले? एक, पहाटे उठल्या उठल्या. दोन, ध्यानाची वेळ असेल त्याआधी किंवा ध्यानाच्या प्रार्थना म्हणून झाल्यावर. तीन, संध्याकाळी. रात्री. चार, रात्री झोपण्यापूर्वी एक ठराविक वेळच हवी का असा प्रश्न आहे. सद्गुरूंची मानस पूजा करण्यासाठी ठराविक वेळच हवी असं मी सांगेन. आणि माझ्या बाबतीत मी तीन वेळा ठरवून घेतलेल्या आहेत. ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या. इथं पहाटे उठल्या उठल्या म्हटलंय, पण मी पहाटे उठत नाही, सकाळी उठल्या उठल्या म्हणजे जाग येईल तेव्हा ध्यानाच्या वेळेला. आणि रात्री झोपण्यापूर्वी. रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजींना आठवत झोपतो. अर्थात कधी थोडस नाम घेऊन झोपतो तेव्हाही स्वामीजींचंच नाम घेतो. कधी कधी पडल्या पडल्या झोपण्याच्या आधी पूजा करतो. असं केल्यावर कुशीवर वळतो आणि क्षणात झोपून जातो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिला विचार स्वामीजींचाच येतो आणि सहजच उठायच्या आधी पडल्या स्वामीजींना आठवून मनोमन त्यांची मानसपूजा अथवा स्मरण अथवा नामस्मरण यापैकी एक काही करत उठतो आणि ध्यानाला बसताना एक छोटीशी 2-3 मिनिटात संपेल अशी पूजा करतो. मनानी पूजा करायची असल्यामुळे आपण मनानी बऱ्याच वेळही करू शकतो आणि थोड्या वेळात देखील अगदी मनपूर्वक करू शकतो. जसं वाक्य मनात आलं की त्यावेळेला कृती घडते असं मानसपूजेमध्ये होऊ शकतं. त्यामुळे 2 मिनिटात देखील पूजा करता येते. स्वामीजींचे चरण आठवले, आपल्या समोर उच्चासनावर बसलेले आहेत असे, आणि त्यांचे पाय आपण धुत आहोत असं म्हणताना शांतपणे पाय धुवून होतात देखील. पुसून स्वच्छ कोरडे करत आहोत असं म्हणताना कोरडे होतात. या मानसपूजेची एक गंमत अशी आहे की आपल्याला करायची आहे तितक्या वेळ करता येते. कोणी कोणी अर्धा तास देखील मानसपूजा करतात, पण मी एवढा वेळ कधी केलेली नाहीये. त्यांच्या पायावर गंधाचं स्वस्तिक काढलं दोन्ही पायांवर, अंगठ्या अशी गंध लावलं, कपाळाला गंध लावलं, असा विचार मनात येत असतानाच ती कृती घडते आणि शांतपणे घडते. त्यांना तुळशीचा किंवा सुवासिक फुलांचा हार अर्पण केला, त्यांना काही गुरुदक्षिणा फळं अर्पण केली, ओवाळलं, पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. हे बोलताना जेवढा वेळ लागतोय तेवढ्या वेळात शांतपणे कृती करतोय असं डोळ्यासमोर आणता येतं. डोळ्यासमोर आणता येतं याचा अर्थ, एकानी मला असं विचारलेलं होतं की मग तसं आम्हाला दिसत नाही तर काय करायचं, दिसायची गरज नाहीये. तुमचा विचार तुमच्या कृतीमध्ये येतो आहे एवढं डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येक वेळी तुम्हाला चित्रासारखं समोर दिसेल असं समजू नका. ही सवय आहे आणि अशा प्रकारची सवय, परगावी असलेला मुलगा आपल्या आईची आठवण काढतो तेव्हा आई डोळ्यासमोर दिसते थोडीच, प्रत्येक वेळेला चित्रासारखं काही दिसणार नाहीये, पण आईची आठवण काढतोय म्हटल्यावर सगळ्या स्मृती तेवढ्याच दाटून येतात. अशा स्मृतींनी मानसपूजा करावी. मी या 3 वेळेला हमखास करतो. अजून एक वेळ इथं दिली आहे ती म्हणजे संध्याकाळी. आपल्याला जर वेळ असेल, आता मगाशी एक दिनक्रम आपण वाचला, त्या दिनक्रमात ते याचा सहभाग सहज करू शकतात, या चारही वेळांचा सहभाग करू शकतात. मानसपूजेला ठराविक वेळ अशा करता असावी की त्यावेळेला आपल्या सगळ्या भावना चित्तवृत्ती एकत्रित होतात. आपण ती गोष्ट करण्यासाठी अगदी उत्सुक होतो, त्यावेळेला आपली प्रकृती देखील म्हणजे सत्वगुण देखील अनुकूल होऊन जातो. असं असल्यामुळं एक ठराविक वेळ असलेली चांगली. आणि स्वामीजी असं म्हणायचे की एक ठराविक वेळ जर उपासनेसाठी असली तर उपास्य दैवत त्या ठराविक वेळेला तुमच्यापाशी येतं असं स्वामीजी म्हणायचे. आणि तुम्ही त्यावेळेला नाही जर केलं तर तुमची वाट पाहून ते निघून जातं. आणि मग तुम्ही एक अर्धा पाऊण तासांनी बसलात तर ते परत येईल असं नाही असं ते गमतीने म्हणायचे. म्हणून ठराविक वेळ ही कधीही चांगली असते. स्वामीजी तुम्ही पांडुरंगाला भावपूर्ण नमस्कार करता तेव्हा कोणती प्रार्थना करता असं विचारलेलं आहे. वैयक्तिक प्रश्न आहेत. तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवोनिया काही न मागती हे मला खूप आवडतं. प्रार्थना कसलीच करत नाही. समर्पण हे प्रार्थनेसारखंच असतं. कोणतेच शब्द नसतात आणि काहीच नसतं. असा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेला जमतं असं नाही की आपलं सगळं व्यक्तित्व म्हणजे देह मन बुद्धी इत्यादी या व्यक्तित्वाबरोबर असणारी आपण मी समजतो अशी माझी आभा म्हणजे माझं कुटुंब तुम्ही सर्व देखील त्याच्यात आहात. मी चालवत असलेला संप्रदाय माझ्यावर प्रेम करणारी मंडळी शिष्यवर्ग या सगळ्यांसकट मी आपल्या चरणांवर समर्पित आहे असा कधी कधी भाव येतो. ध्यानाला बसताना स्वामीजींकडे प्रार्थना करताना देखील कधी कधी असा भाव निर्माण होतो की हे जगत आपल्याच प्रेरणेने आपल्याच स्फूर्तीने आपल्याच अधिष्ठानावर चालतं. या जगतामध्ये आपल्या प्रेरणेने जो लोकसंग्रह झालेला आहे तो सगळा आपल्या चरणी माझ्या सकट मी अर्पण करतो आहे सगळ्यांचं भलं होऊ देत असं कधीतरी म्हणतो स्वामीजींना. सगळ्यांची पारमार्थिक प्रगती होवो असं म्हणतो. अन्यथा नमस्कार करताना मी कधी फारसं मागितल्याचं मला आठवत नाही आणि प्रार्थना तशा प्रकारची कोणतीच करत नाही. कधी कधी नमस्कार करताना या क्षणाला नमस्कार करत असताना जशी देहबुद्धी अर्पण होते आहे तसं नमस्कार करता करता शेवटचा श्वास सुटावा आणि परत श्वास घेतला गेला नाही तरी देखील चालेल आपलं जीवन पूर्ण आहे असा भाव मनात येतो. स्वामीजी तुम्ही जेवणापूर्वी हात जोडून कोणती प्रार्थना म्हणता असं विचारलेलं आहे. जेवणापूर्वी हात जोडून मी मनातल्या मनात वदनी कवल घेता म्हणतो. बऱ्याच वेळेला हात जोडून मोठ्यांदा मात्र वदनी कवल घेता जर बरीच मंडळी बरोबर असतील तर सगळे मिळून आपण म्हणतो. पण घरी घरात रोज जेवायला बसलेला असताना मी थोडा हात जोडतो आणि मनातल्या मनात प्रार्थना म्हणतो. त्या प्रार्थनेमध्ये बळजबरीने सगळ्यांना सहभागी करून घ्यायची इच्छा होत नाही. जो तो आपल्या तऱ्हेने प्रार्थना करत असेल अशी कल्पना करतो. पण मी वदनी कवळ घेता ही प्रार्थना म्हणतो. ती सवयच लागलेली आहे. तो संस्कार असल्यामुळं ते सहजच घडतं. जे प्रश्न योग्य असतील तेवढ्याचीच उत्तरे मिळाली तरी चालतील. असं कंसात लिहिलंय, तेही तुम्हाला वाचून दाखवलं. याचा पहिला प्रश्न होता तो मागच्या सत्संगाच्या वेळेला घेतला, श्वासावर नाम किती वेळ घेणे योग्य, कारण जास्त वेळ घेतलं तर दम लागतो, कारण त्यावेळी मुद्दाम श्वास घ्यावे लागतात. याचं उत्तर मागच्या सत्संगामध्ये दिलं. आणि श्वासावर नाम मी कसा घेतो हेही तेव्हा सांगितलं, आणि आपल्या सगळ्यांकडून मी तेव्हा करून घेतलेलं होतं. आपण थोडा वेळ नाम घेऊया. आपण नुसता ओंकार घेणार आहोत आणि सगळे मिळून घेणार आहोत. प्रथम अशी भावना करू की आपले श्वास शांत होत आहेत, संथ होत आहेत. भावना केली की होतात ही. श्वास शांत संत होतात, त्याबरोबर मनही शांत होत आहे. चिदाकाशात लक्ष आहे. चिदाकाशात लक्ष ठेवूनच आपण ओंकार म्हणणार आहोत. चिदाकाशात शुद्ध जाणीव स्वरूपानी आपण आहोत. आणि चिदाकाशात लक्ष देऊन ओंकार जणू चिदाकाशातच चाललेला आहे अशा भावनेनी. ओंकार म्हणून झाल्यानंतर केवळ शुद्ध जाणीव स्वरूप आत्मा उरतो, त्याच्यामध्ये डूब देऊन राहून मग पुढचं ओम हे ब्रह्मनाम असं आपण नामस्मरण करणार आहोत अगदी थोडा वेळ. चिदाकाशात रहा, परमात्म्याशी एक रूपता साधा, म्हणजे शांती स्वरूप व्हा। एक मिनिट भर असे शांत ध्यानाला बसू। हरी 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 स्वामी जी स्वामी जी नारायण प्रभु राम राम। भोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 हरि।